बोलू मॅडम, बोलू काय बोलू।
नमस्कार, माझे नाव बोडके रुपाली राजकुमार, मी कला पंढरी संस्थेतील खुशी किशोरी गटाची अध्यक्ष आहे। बालकावरचा अत्याचार रोखण्यासाठी आपण काय करावे?
आत्मा टाका पुढे बघत ना, या शिक्षकांना